विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो दृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेशुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः भार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमणे आपल्याला आज सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। १९९३ मे महिना सरला इंगवर एक मोठे संकट कोसळले। त्यांना कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला होता। त्या काळात स्वामीजीही अगदी हळवे होऊन गेले होते। या आजारात केमोथेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागत असल्याने त्याची 5 इंजेक्शन घ्यायची ठरली। तो काळही नेमका गुरुपौर्णिमेचा होता। स्वामीजी आणि आई गुरुपौर्णिमेच्या पूजा साधकांकडून स्वीकारू लागले। त्यातच आईचे पहिले इंजेक्शन आले। पूजा नेहमीप्रमाणे सकाळी होत्या। आईंनी स्वामीजींचे पूजन केले। नंतर त्या दोघांची पूजा साधक वर्ग करू लागला। त्यावेळी काही साधक वगळता हे कुणासही माहीत नव्हते की आज आईंची ट्रीटमेंट सुरू होणार होती। आईच्या चेहऱ्यावर कुठलीही काळजी उदासीनता दिसत नव्हती। नेहमीप्रमाणे त्या दोघांनी शांतपणे पूजा घेतल्या। त्यानंतर आई स्वामीजींचे आशीर्वाद घेऊन दवाखान्यात गेल्या। ट्रीटमेंटच्या दरम्यानही दोघांचा दिनक्रम पूर्वीप्रमाणे सुरू होता। आई सर्व कामे करत होत्या। त्या अत्यंत धीराने आणि हसत मुखाने आलेल्या संकटाला तोंड देत होत्या। या दरम्यान मी एकदा स्वामीजींकडे गेले होते। देवघरातील कॉटवर स्वामीजी पहुडलेले होते। मी खोलीत डोकावून पाहिले। त्यांनी मला आत बोलवले। मॅटिनवर बसण्यास खूण केली। त्यांनी माझ्या घरातल्या लोकांची चौकशी केली। नंतर मी त्यांना विचारले, आईंची तब्येत कशी आहे आता? स्वामीजी म्हणाले, थोडी नाजूक झाली आहे। मी विचारले, असा कसा रोग होत असेल हा? तेव्हा ते म्हणाले, कॅन्सर हा काही एकाएकी होत नाही। आपल्या शरीरातील पेशीत काही बदल होतात, त्यामुळे काही काळाने कॅन्सर होऊ शकतो। समोरच्या रामरायांच्या तजवेरीकडे बघत शंभर म्हणाले, मग म्हणाले, रामचंद्र बसले आहेत ना तिथे, करतील तिचे रक्षण। तिला काही होणार नाही. सरलाताई खूप सहनशील आणि कणखर आहे. स्वतःचे एक बोट स्वतःच्या दंडाकडे निर्देशित करत म्हणाले, विषच आहे ते किमोचे औषध म्हणजे. ते आपल्याच अंगात टोचून घ्यायचे. चांगल्या पेशीही धरतात त्यामुळे. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर कातरता दिसत होती. या ट्रीटमेंटमुळे आई थोड्या नाजूक झाल्या होत्या. आईंचे केसही खूप जात होते. स्वामीजींनी आईसाठी एक वीक तयार करून आणायला सांगितला. तो वीक आधुनिक वर्णाचा होता. आई तो वीक घालत असत. एकदा दुपारी मी तेथे गेले तेव्हाचा प्रसंग. आई स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी आईंपाशी उभे होते. इतक्यात तेथे स्वामीजी आले. आईंची थट्टा करत ते बोलू लागले. ते म्हणाले, सरलाताईला हा वीक चांगला दिसतो आहे नाही. मग मॉडर्न या शब्दाचा वेगळाच उच्चार हेतुपुरस्सर करत म्हणाले, कशी मॉडर्न ना दिसते आहे अगदी. आई ऐकून स्वामीजींसारखाच उच्चार करत म्हणाल्या, मॉडर्न ना कसली, इतकं वय झालं आहे माझं. नाही नाही, तुझा उत्साह तरुणांसारखाच आहे. स्वामीजी हसत म्हणाले. मग माझ्याकडे बघत म्हणाले, या उतार वयात तुम्हाला असे काम करणे जमेल का. मी नानानं नाही अशी खून केली. इतक्या गंभीर प्रसंगातही ते दोघे किती प्रेमाने आणि सकारात्मकतेने राहत होते. या सकारात्मकतेला विनोदाची झालर लागलेली असे. माझ्या भावाचे लग्न याच दरम्यान झालेले होते. सामान्यतः इतरत्र चालतात त्याचप्रमाणे काही कुरबुरी त्यांच्यात चाललेल्या होत्या. काही समज गैरसमजांचा गोंधळ होता. आता मर्यादेच्या बाहेर हे जाईल की काय असे अकारण मला वाटत होते. या भास्तीने एके रात्री मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी नेमके स्वामीजींकडे जाण्याचा योग आला. आईला मी भावाविषयीची गोष्ट सांगितली आणि मला नीट झोप आली नाही हेही सांगितले. त्यावर आई म्हणाल्या, अगं संसारात असे चालतेच, ते पोल्यातील वादळ समजावे, त्याने काय नुकसान होणार आहे मोठस. आईने स्वामीजींना हे थोडक्यात सांगितले. स्वामीजींना हसू आले. ते म्हणाले, इतकी चिंता करायला काय झाले, संसारात असे चालतेच. अफजल खान तलवार घेऊन चाल करून आला होता की काय तुझ्या अंगावर, इतके घाबरू नये. मग 2 मिनिटे ते थांबले. खिडकीतून नजर बाहेर टाकत म्हणाले, संसारात असे काही ना काहीतरी घडतेच. छोट्या छोट्या सुख दुःखांनी विचलित होऊ नये. सुख काय किंवा दुःख काय, दोघेही निघून जाणारी असतात, टिकत काहीच नाही. म्हणून सुख दुःखाचे अति अवडंबर करू नये, नाहीतर त्यातच अडकायला होते. विवेकाने थोडेसे अलिप्त राहायला शिकावे. स्वामीजींच्या शब्दामुळे मला धीर आला आणि मनावरील ताण कमी झाला. स्वामीजींच्या आजारपणाने त्यांच्या घरातील सुप्रसिद्ध हलवाहलव थोडी कमी झाली होती. परंतु घराची स्वच्छता टापटीप यात कोठेही मिळून नव्हते. नेहमीप्रमाणे दुपारी मी त्यांच्याकडे गेले. स्वामीजी पडून विश्रांती घेत होते. मी मॅटिंगवर बसले. स्वामीजी मला म्हणाले, वर बघ. बोटाने छताकडे निर्देश करत म्हणाले, बघ कशी फुले छान दिसत आहेत. फुले आणि छतावर? मी आश्चर्याने छताकडे बघितले. खरंच छतावर मोठमोठ्या आकाराचे लाल गुलाबी रंगाचे गुलाब होते. बाजूला हिरवी पाने होती. अशा चित्राचा वॉलपेपर वर चिकटवलेला होता. आता स्वामीजींच्या आजारपणामुळे रंग लावणे अवघड झाल्याने सुंदर वॉलपेपर वर लावला होता. मी म्हटलं, खरंच किती गोड दिसत आहे. कळकट गबाळे राणी त्या दोघांना अजिबात पसंत नव्हते. घरातील वस्तू जिथल्या तिथे आणि नीटनेटके ठेवण्याचा आईंचा शिरस्ता होता. एवढ्यात एक भगिनी तेथे आली. स्वामीजींच्या कॉटजवळ बसली. त्यांना हलक्या आवाजात ती काही सांगत होती. तिच्या अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने तिला दुखावले होते. त्या साधिकेची चूक नसतानाही हे घडले होते. स्वामीजींनी तिचे सर्व बोलणे ऐकून घेतले. मग ते बोलू लागले, जग हे असेच असणार. कुठल्या तरी प्रसंगाने एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे मन दुखावले जाते, कटुताही येते, कधी कधी चांगलपणावरचा विश्वास उडतो. 2 मिनिटं थांबून आमच्या दोघींकडे बघत ते पुन्हा बोलू लागले, तुम्ही जगाकडे बघू नका, मनाची कौरिक जाता, त्यामुळेच आपल्या अंगी परमार्थ टिकून राहील. लक्षात ठेवा, जगाचे बोलणे ऐकू नका, स्वामीजींचे बोलणे लक्षात ठेवा. सरलाताईंनी त्यांच्या मनाची कौरिक कशी जपली आहे ते पहा, त्या तुमचा आदर्श आहे. स्वामीजी मोठ्या प्रेमाने आणि पोटतिडकेने आम्हाला सांगत होते. नंतर आम्ही त्या दोघांच्या चरण कमलांचे दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो. श्रीकृष्ण अर्पण मस्तू.
आत्मबोध झाला की जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते म्हणजे नक्की काय होते असं विचारलेलं आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून चक्रामध्ये अडकणं म्हणजे काय हे जर समजून घेतलं तर जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणं म्हणजे काय हे समजतं. आपण आपल्या स्वतःला देह समजत असल्यामुळं आणि लहानपणापासून आपली तशीच धारणा झालेली असल्यामुळं देहाला काही झालं म्हणजे आपल्याला काही झालं अशा प्रकारचा दृढ अबोध आपल्या ठिकाणी असतो. समर्थ असं म्हणतात की असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असो न हरपले जेथींच्या तेथे. आणि आपल्या सगळ्यांनी आपल्याला आजूबाजूच्या समाजाने तो देह असंच शिकवलेला असतं. एक आयडेंटिटी हवी प्रत्येकाला, जर नाव नसेल तर व्यवहार अवघड जाईल. त्यामुळं आपल्या स्वतःला एक आयडेंटिटी हवी म्हणून एक नामाभिधान आपल्याला ठेवलं. जर आपल्या कोणालाच कसलंच नाव नसतं तर व्यवहार अशक्य आहे. ते नाम म्हणजे मी असं होऊन जातं. आपला जो देह आहे तो देह म्हणजे मी अशी तर आपली खात्रीच असते. त्यामुळे देहाचा मान झाला म्हणजे मला बरं वाटतं, देहाचा अपमान झाला मला नको वाटतं. देह आजारी पडला म्हणजे मी आजारी पडलो असं वाटतं. देह आजारपणातून उठला बरा झाला म्हणजे मी बरा झालो असं वाटतं. आपल्या पोटाला भूक लागली म्हणजे मला भूक लागली असं वाटतं. देहाशी असणारं असं जे साधर्म्य आहे ते कळत न कळत आपण देहाला मी असं म्हणायला सुरुवात करतो. तो नंतर आपला अनुभवच होऊन जातो. आत्मबोधाच्या ऐवजी देहबोध आपल्या ठिकाणी असतो. देह जसा आजारी पडणार आहे तसा देह एके दिवशी जाणार आहे. देह जाणार आहे म्हणजे मृत्यूमध्ये सापडणार आहे, बरोबर की नाही? आणि आपण जन्म देखील पाहतो. जसे आपण मृत्यू पाहतो तसे आपण जीवनात जन्म देखील अनेक वेळेला घडल्याचे पाहतो. जेव्हा जन्म घडल्याचे पाहतो तेव्हा देह येतो. आणि देह आला म्हणजे जन्म झाला, अर्थात त्या ठिकाणी आपला देहबोधच असतो. देहाच्या अंगाने देहाच्या आत एक चैतन्य वास करून आहे आणि त्या चैतन्याकरता तो देह आला हे आपण निखालच विसरून जातो, साफ विसरतो। त्या देहाच्या आत चैतन्य नसेल तर देह आला असं आपण म्हणू? आपण असं म्हणणार नाही। ती आपल्या दृष्टीने दुर्घटना असेल आणि देह जाणं म्हणजे देखील आतलं चैतन्य जाणं। देह तर जागेवरच असतो की आपले जे नातेवाईक असतात त्यांचा, तरी देखील देह गेला असं आपण म्हणतो, आतलं चैतन्य गेलेलं असतं। पण आपल्याला चैतन्याचा बोध नसतो तर आपल्याला देहाचा बोध असतो। तो देहाचा बोध दुसऱ्याच्या ठिकाणीही आणि तसाच त्याच्यापेक्षा कितीतरी बलवत्तर असा आपल्या स्वतःच्या ठिकाणी असतो। आपण म्हणजे देह अशाच भावात आपण सगळ्या जगतामध्ये फिरत असतो। समर्थांनी जे देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलेलं आहे। देहबुद्धी म्हणजे देहाला मी मानणारी बुद्धी, ती आत्म्याला मी असं मानणारी बुद्धी झाली पाहिजे असं समर्थ म्हणतात। याचं कारण आत्मा अविनाशी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, जन्म मरण रहित आहे, अव्यय आहे असं आत्म्याचं लक्षण केलेलं आहे। आत्मबोध झाला की देह जात असताना देखील जाणारा देह आहे आणि मी नाही अशा प्रकारचा बोध कायम टिकून राहतो। आत्मबोध झाला याचा अर्थच देहाला मी असं समजणं मृत्यूसमयीचं, मृत्यूच्या वेळेला। पण चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचेनी योगे असं समर्थ म्हणतात। त्यामुळं नेहमीच म्हणजे आता बोलत असताना देखील मी अशा भावात असणं आवश्यक आहे की मी अविनाशी आहे, मी नित्य आहे, मी शाश्वत आहे, देहविकारी आहे, देहाला जन्म आहे, देहाला मृत्यू आहे, देह हे माझं साधन आहे असं जर लक्षात राहिलं, अधिकाधिक लक्षात राहिलं किंवा पूर्ण लक्षात राहिलं तर जाईल तो देह मी नाही असं मला समजेल। आणि आता देखील असं लक्षात ठेवून जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही आत्मबोधामध्ये असाल। तुमची आत्ताची कृती आत्मबोधामध्ये आहे श्रवण करण्याची, माझी आत्ताची कृती आत्मबोधामध्ये आहे बोलण्याची। आणि अशी कल्पना करा की मी बोलत असताना माझा देह पडला, तर हा बोध असताना देह पडल्यामुळं मी जन्म मरणाच्या चक्रातून दूर झालो। कारण हा बोध देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी मी आहे असा मला झाला। आत्मबोध झाला की जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते म्हणजे असं होतं। जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका आत्मबोध झाल्यावर मृत्यू आल्यावर होतेच, पण मृत्यूच्या आधीच होते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे मरणा ऐलीच कडे मज मिळवणी गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी। जे मृत्यूच्या आधीच माझ्याशी एकरूप होऊन गेले त्याचा विधी काय? एकरूप होण्याचा, एकरूप होण्याचा विधी आहे ध्यान। ध्यानाने मनाचा लय घडून मनाचा लय घडला हे ज्याला समजलं तोच केवळ उरतो। आणि हा उर्वरित असणारा जो मी, शुद्ध मी, शुद्ध जाणीव स्वरूप, ज्ञान स्वरूप, शांत स्वरूप, आनंद स्वरूप तो केवळ शिल्लक राहतो आणि त्यावेळेलाही समजतं की आता देह नाहीये. मनाचा लय झाला की देहभावनेचा लय होतो, परिसराचा त्याच्या भावनेचा लय होतो, काळाचा देखील लय होतो. काळही थांबल्यासारखा होतो, कारण काळ मनाबरोबर धावत असतो. मन थांबलं की आपल्या पक्षी काळ देखील स्थिर झाला, मन थांबलं की आपल्या पक्षी स्थळ देखील नाहीसं झालं, देह देखील नाहीसा झाला. उर्वरित उरलं ते निसंग शुद्ध बुद्ध मुक्त नित्यमुक्त असं तत्व जन्म मरणाच्या चक्रातून तो सुटतो. म्हणून आठव्या अध्यायामध्ये मरणापर्यंत ही साधना करायची, ध्यानाची साधना मरणापर्यंत करायची हे सांगत असताना जी उपासना सांगितली ती ध्यानाची सांगितली. आणि अशा रीतीने रोज मृत्यू येईपर्यंत अशी उपासना करत राहणं आवश्यक आहे असा निर्वाळा भगवंतांनी दिला. असं जेव्हा होईल तेव्हा जेव्हा प्रत्यक्षात मृत्यू येईल तसा रोज आपल्या देहापासून आपण वेगळे आणि आत्मस्वरूप अशा पक्क्या बोधामुळं देह पडल्यानंतर देखील तशा निश्चयामध्ये जीवात्मा ज्याला आत्मबोध झालेला आहे तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. दुसऱ्या अध्यायामध्ये विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीमधिगच्छती असं म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलं की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, या स्थितीला ब्राह्मी स्थिती असं म्हणतात. नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती. आणि ही स्थिती अंतकालापर्यंत राहून मग तो ब्रह्मनिर्वाणाला जातो, देह पडतो तेव्हा. अंतकालापर्यंत राहून असं भगवंत म्हणाले, पण अंतकालापर्यंत राहते कशी हे तिथं सांगायचं राहिलेलं होतं दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी. म्हणून आठव्या अध्यायाला मरणकालीन उपासना जी आठव्या अध्यायात सांगितली त्याची बीजे या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आहेत. मग तो मात्र परमात्मा भावाशी एकरूप होऊन जातो आणि पुन्हा जन्म त्याला नसतो. एक सुंदर प्रश्न असा विचारलेला आहे बरं का याच्यातच, असा बोध झाला हे साधकाला शिष्याला कधी व कसे कळते? जेव्हा बोध होतो तेव्हाच कळतं. बोध याचा अर्थ प्रकाशच आहे. बोध आज झाला आणि समजलं 10 वर्षांनी असं नसतं. सूर्य उगवला की प्रकाश आलाच. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा बोध उदयाला आला की त्याच क्षणी समजतो, नंतर नाही. असा बोध झाला हे साधकाला शिष्याला कधी व कसे समजते? ज्या मनाने बोध होतो त्या मनाने लगेच समजतं. तुम्ही नाम घेतलं, बसलात, नाम घेतलं, शांत वाटलं, स्वतःला विसरलात म्हणजे देह मन बुद्धीला विसरलात, आनंदाला प्राप्त झालात, लगेच समजतं. त्यावेळेला मी आनंदाला प्राप्त झालो होतो हे 1 वर्षांनी कळत नाही, लगेचच. परमार्थामध्ये तुरंत दान महापुण्य आहे. इथल्या इथंच याच क्षणाला तुम्ही ध्यानाला बसलात, ध्यान चांगलं झालं नाही हे ध्यानाला बसणाऱ्याला समजतं. आजचं ध्यान चांगलं झालं नाही हे 2 दिवसांनी कळत नाही, लगेच उठताना समजतं की नाही आज खूप प्रयत्न केला पण नाही जमलं. आणि जेव्हा ध्यान चांगलं होतं तेव्हाही लगेचच समजतं, तेव्हाच तिथेच समजतं. तो त्याच्याशी एकरूपता अनुभवतो, त्याचा आनंद अनुभवतो, त्याचं सुख अनुभवतो. आणि सुख अनुभवणारा तो स्वतः म्हणजे परमात्मा असतो त्या ठिकाणी. त्याचं सुख अनुभवणारा तोच असतो जो ध्यानाला बसून आत्मबोध प्राप्त करतो. हा आत्मबोध आणि परमात्मबोध हे एक. प्रत्येकाच्या आत असणारा परमात्माच स्वतःच्या सुखाचा अनुभव घेत असतो. भोक्तारं यज्ञ तपसाम ज्ञात्वा माम शांतिमृच्छसी. सर्वभूत महेश्वरम सुरुभम सर्वभूतानाम. जो सर्वभूत मात्रांचा महान ईश्वर आहे आणि सर्वभूत मात्रांचा सुहृद आहे तोच आपल्या अंतर्यामी आहे. तोच आपल्या अंतर्यामी परमात्मा स्वरूपानी आहे. आणि त्याला जाणलं की लगेच शांती. त्यामुळे त्याला लगेच तिथंच समजतं. एवढंच नव्हे तर त्याचा बोध जो आहे तो बोध देखील घेणारा आता तो ती व्यक्ती नसते. मकरंद माधव वझे ही व्यक्ती ध्यानाला बसलेली आहे. ध्यानामध्ये एक एक टप्पे पार करत निस्तरंग मनाची स्थिती मिळवली आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ही स्थिती आहे हे ज्याला समजलं तो आत्मा आत्मस्वरूपाने प्रगट झाला. याचा अर्थ आता मकरंद माधव वझे उरला नाही, आता उरला तो परमात्मा. तो त्याला स्वतःला देह समजत होता जो ध्यानाला बसलेला आहे तो, पण आता त्याला देहाची आठवण नाहीये. आता त्याचा कब्जा समजा परमात्म्याने घेतलेला आहे. आता त्याच्या ठिकाणी परमात्मा शिल्लक आहे. आता तो परमात्मा भावामध्ये आहे. तुमच्या यज्ञाचा, तुमच्या तपाचा, तुमच्या साधनेचा, तुमच्या ध्यानाचा, तुमच्या नामाचा जेव्हा तुम्हाला सुख प्राप्त होतं तेव्हा त्याचा भोगता तुम्ही व्यक्ती नसता, जे तुम्ही आरशात पाहिल्यानंतर स्वतःला समजता ते तो परमात्मा असतो. तुम्ही लुप्त होऊन जाता, तुम्ही नाहीसे होता लगेचच. आणि हे शिष्याला समजतं असा बोध झाला आहे. आणि असं रोज लगेच आणि रोज असं समजल्यामुळं जेव्हा मृत्यू समय येईल तेव्हा तो निश्चयामध्ये असतो. साधू वस्तू होऊनही ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरही गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. साधकाशी संदेह वृत्ती. सुरुवातीला संदेह असतो, मी कसला ब्रह्म, मी रड्या, किती वेळेला अपमानित पावलेला, अपयशी झालेला, 11वीच्या मॅट्रिकच्या परीक्षेत मी नापास झालो तो, मला कॉलेजमध्ये कोणी घेत नव्हतं म्हणून मी उद्योग व्यवसाय सुरू केला, तिथं मार खाल्ला, शेवटी माझ्या भावानी मला मदत केली आणि कसाबसा उभा आहे. ही कोणाची ज्याची हकीकत असेल तो मी सगळ्या अंदाजाने बोलतोय. असा जो आपण रड्या असतो तर तो परमात्मा होऊन जातो. तो स्वतःला जो अपयशी समजत असतो तो आता तो शिल्लकच राहत नाही, आता परमात्मा शिल्लक राहतो त्याच्या आत असणारा. तो यज्ञ तपांचा भोक्ता आहे. आणि हे लगेच समजतं. साधना तुरंत दान, महापुण्य फळ, इथं उधार नाही. आणि असं टिकवत टिकवत रोज असं मिळवत मिळवत जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा तो आधीच निश्चयामध्ये असतो की आपण देह नाही. त्यामुळे देह पडला एवढीच त्याची स्थिती त्याला समजते. आपण मुक्त आहोत असा बोध म्हणजे निश्चय झालेला असतो. ज्ञान हे नेहमी निश्चयात्मक असतं. त्याचा निश्चय तसा होतो आणि त्या निश्चयामुळे तो मुक्त होऊन जातो। जे मृत्यूच्या आधी तेच मृत्यूच्या नंतर। मृत्यूच्या आधी आपण मुक्त असा जर भाव असेल तर मृत्यूच्या नंतर आपण मुक्त याच्यात काही शंका नाही, कारण जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण सुटलो की नाही हे मृत्यूतून कसे मृत्यूनंतर कसे समजणार। मृत्यूच्या आधी जो भाव असतो तो मृत्यूनंतर परत देह मिळाल्यावर येतो की नाही। तुम्ही जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं तुकाराम महाराज म्हणतात, मृत्यूच्या पूर्वी असणारा भाव मृत्यूनंतर आपल्याला प्राप्त होतो तसा देह प्राप्त होतो। त्यामुळं मृत्यूच्या आधी जर बोध असेल तर मृत्यूनंतर आपण परमात्म्याशी एकरूप होऊन जातो। तेव्हा आता आपण म्हणजे आरशात जे आपण आपल्या स्वतःला पाहतो तो हे समजून घ्यायला शिल्लक राहत नाही, त्याची गरज नाही। तेव्हा तर काहीच समजण्याची शक्यता नसते ना, पण सगळं काही आधीच समजलंय ना असं मी विचारतो। सगळं काही आधीच समजलंय, आता नंतर काही समजायचं राहिलेलं नाहीये, अशी असं घडतं आणि असं घडल्यामुळं तो आपल्या स्वतःला नित्य मुक्त असा आधी समजणारा मृत्यूनंतर परमात्म्याशी एकरूप होऊन जातो। शास्त्रवचनही तशी आहेत। असं असल्यामुळे देखील तो एकरूप होऊन जातो। कोण अभंग म्हणेल बरं? ये शिल्पा अभंग म्हण। हरी हरी।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। संबुदे अज्ञान सारे ज्ञान भास्व पूजे जीव परिचे फिटुली भक्ति शिव स्वरूपी रमवुदे शिव स्वरूपी रमवुदे शिव स्वरूपी रमवुदे श्रवण मात्रे अंतरीचे दोष विखे जाऊदे भाव भरुनी सगुण भजनी नाम कीर्तन प्रीति दे शिव स्वरूपी रमवु दे शिव स्वरूपी रमवु दे चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विरह दे चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विरह दे सारुनी ममतापहंता नियत कैनी वास दे शिव स्वरूपी रमवु दे शिव स्वरूपी रमवु दे सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी ननला दे तत्प्रचीति ध्यान समयी गुरु कृपेणी लाभू दे शिव स्वरूपी रमव दे शिव स्वरूपी रमव दे द्वंद्व गुण कर्मात समता स्थिरमति सुख शांति दे द्वंद्व गुण कर्मात समता स्थिरमति सुख शांति दे प्रार्थितो मकरंद चरणी प्रार्थितो मकरंद चरणी प्रार्थितो मकरंद चरणी हे चिमजना दान दे शिव स्वरूपी रमवदे शिव स्वरूपी रमवदे संपुदे अज्ञान सारे ज्ञान भास्व तुझे जीव परिचे भिटुनी भ्रांति शिव स्वरूपी रमवदे शिव स्वरूपी रमवदे शिव स्वरूपी रमवदे
अजून एक म्हण
लाईन वर केलं ना म्हणून
प्रसन्न मन सरल वर्तन सहज भावे अति लीना शोभा तुझ दे तसे शोभा तुझ दे तसे पतिहाची मानिला देव त्याचे ठाई सर्व भाव करोनिया अर्पण उरले दी अहंतेचे शोभा तुझ दे तसे जैसे वारियाची धाव तैसे उजो तुझे अंतर आत बाहेर नीले आनंदाने भरले से शोभा तुझ दे तसे माधव मोठा वाटे जना तो तुझाची स्तव जाना सांतोनी नाना कल्पना शरण येतो तुझ लागी धन्य तू जगी पतिव्रता धन्य तुची आदि देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी येतसे माधव लोटांगणी येतसे
या सिक्ची वहिनी तुम्ही बऱ्याच दिवसांनी सापडला था हरी हरी म्हणा अभंग म्हणा हरी हरी
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
गुरु माता पिता गुरु बंधु सखा, गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। प्रियतम तुम्हें प्राणनाथ तुम्हें, प्रियतम तुम्हें प्राणनाथ तुम्हें, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तुम्ही भक्ति हो, तुम्ही शक्ति हो, तुम्ही भक्ति हो, तुम्ही शक्ति हो, तुम्ही मुक्ति हो मेरे सांब शिवा, तुम्ही मुक्ति हो मेरे सांब शिवा। गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तुम्ही प्रेरणा तुम्ही साधना, तुम्ही प्रेरणा तुम्ही साधना, तुम्ही आराधना मेरे सांब शिवा, तुम्ही आराधना मेरे सांब शिवा। गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तुम्ही प्रेम हो तुम्ही करुणा हो, तुम्ही प्रेम हो तुम्ही करुणा हो, तुम्ही मोक्ष हो मेरे सांब शिवा, तुम्ही मोक्ष हो मेरे सांब शिवा। गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तुम्हें
असे भाव भरून आले की अभंग पूर्ण झाला। हरी हरी स्वामीजी। आत्मदर्शनाचा इतर हेतू म्हणजे निरतिशय सुखाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती, असेही अनेकदा स्वामीजी सांगत असत। आपणही तेच सांगत असता तर साधकाला बोध झाला की त्याला हे कसे कळून येते, त्या दिशेने योग्य प्रवास सुरू झालेला असेल तर कसे समजते। आत्मदर्शनाचा इतर हेतू म्हणजे निरतिशय सुखाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती, असं इतर हेतू हा शब्द प्रयोग करायच्या ऐवजी आत्मदर्शन म्हणजे निरतिशय सुखाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती असा शब्द प्रयोग असावा असं मी म्हणेन. हा इतर हेतू नाहीये. आत्मा हा अत्यंतिक सुखमय असा आहे. संस्कृत मध्ये शब्द आहे साशय, सातिशय आणि निरतिशय. साशय म्हणजे साठा, आपल्या घरी भरून ठेवलेला पाण्याचा हंडा म्हणजे तेवढं पाणी आपल्याकडे आहे, एक हंडाभर पाणी आपल्याकडे आहे. सातिशय म्हणजे एका हंड्यापेक्षा एखाद्याच्या घरी तीन हंडे भरून ठेवलेले आहेत, तर तुमच्या साठ्याच्या तुलनेनी त्यांचं अतिशय सअतिशय असं साठा आहे, त्यांचं जास्त साठा आहे. एक तळ आहे, ते तळ जर साशय असेल तर त्याच्यापेक्षा मोठं तळ आपल्याला, तळ म्हणजे साधारणपणाने आपल्या कल्पना इतक्याच असतात की पेशवे पार्क मध्ये गेल्यानंतर इथून तिथं दिसतं, इथून तो काठ दिसतो, ते तळ असं आपल्याला माहिती आहे. किंवा कात्रजच्या उद्यानाच्या तिथं गेलं तर इथून पलीकडचं जरा जास्त लांब असं दिसतं ते कात्रजचं तळ. पण काही काही जी तळी आहेत मी पाहिलेली नाहीत, मी कुठंच गेलेलो नाही आतापर्यंत, पण मी असं ऐकतो की नावेतून जर गेलो तर अर्धा दिवस लागतो त्या तळ्याचा दुसरा भाग पाहण्यासाठी, असं तर डोळ्यांनी पाहताच येत नाही. तर कात्रजच्या तळ्याच्या सापेक्ष ते सातिशय साठा तिथं आहे पाण्याचा, ते तळ तेवढं मोठं आहे. आणि हा जो सातिशय साठा आहे त्याच्या सापेक्ष समुद्र हा निरतिशय साठा आहे. आपल्याला जो मिळणारा आनंद आहे तो आनंद कोणाही दोघांच्या आनंदाची तुलना करता येत नाही बरं का, सांसारिक आनंदाची. पण तरी देखील दुःख ज्याला जास्त आहेत आणि त्याच्यात आनंदाचे क्षण थोडे आहेत त्याचा आनंद थोडा समजला जातो, आणि दुःख ज्याला जवळपास कमी आहेत नाहीयेत आणि सगळ्या बाजू चांगल्या आहेत त्याचा आनंदाचा साठा याच्या तुलनेने सातिशय समजला जातो. एवढंच आहे, निरतिशय म्हणजे किती आशय आहे हे मोजताच येणार नाही इतका मोठा. निरतिशय सुखाची प्राप्ती हा शब्द अशा करता वापरला जातो कारण त्याच्या समोर डोळ्याचं सुख हे सातिशय सुख राहतं, ते निरतिशय सुख आहे. श्रवणाचं सुख म्हणजे उत्तम गाणं ऐकलं आपण तर ते सुख आणि परमात्म सुख हे सातिशय आणि निरतिशय. जेवणाचा आनंद आणि त्याच्या तुलनेनी परमात्म सुखाचा आनंद हा निरतिशय, म्हणजे सगळ्या इंद्रियांची सुख जरी एकत्रित केली तरी देखील ते सुख हे कित्येक पट नाहीच, हे समुद्रासारखं आहे, त्याला निरतिशय असं म्हणतात. निरतिशय सुखाची प्राप्ती म्हणजेच आत्मदर्शन. आत्मदर्शनाचा इतर हेतू नाही. आणि ते सुख आपल्याजवळच आहे. आपणच ते आहोत, आपणच तसे सुखरूप आहोत. प्राप्ती हा शब्द जो आहे तो आपल्याला समजण्यासाठी आहे आणि तो ज्याला मिळाला तो आपलं व्यक्तित्व किंवा देहभावना बाजूला सारतो आणि सुखस्वरूप होऊन जातो. देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, म्हणजे निरतिशय सुखाशी एक रूप झालो आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती. मगाशी म्हटलं तसं काही दुःख आहेत प्रत्येकाला आणि तुलनेने थोडीशी सुख असतील, त्याच्या तुलनेत दुःख थोडी आहेत आणि सुख जास्त आहेत असं सातिशय आपण केलं. आशय सातिशय या ठिकाणी सुख असलं संसारामध्ये तरी काही दुःखाची टोचणी प्रत्येकाला असते. ज्याचं त्यालाच ते माहीत असतं. पण या ठिकाणी देहभावनाच नसल्यामुळं देह बुद्धी आणि आत्मबुद्धी, जसं मगाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना आत्मबोध, देहबोधच नसला ज्यावेळेला जातो त्यावेळेला देह देहाची दुःख आणि देह संबंधित आहेत त्यांची ओढून घेतलेली दुःख. आपलं मुलाचं अजून लग्न व्हायला पाहिजे ही एक टोचणी आहे समजा, किंवा मुलगा मुंबईत नोकरी करतोय आणि परवा फोनवर बोलत होता की चांगला डबा काही मिळत नाहीये त्यामुळे ऍसिडिटी सारखी होतीये इत्यादी इत्यादी, तर ते मनात राहतं. म्हणजे आपलं मन असं असतं की आपलं स्वास्थ्य झालं की आपल्या मुलाचं स्वास्थ्य, त्याचं झालं की आणि कोणाचं स्वास्थ्य. स्वास्थ्याची जी आवड आहे ती आत्मदर्शनाची खरी आवड आहे, पण आपण सगळ्यांच्या देहाच्या स्वास्थ्याची कल्पना करतो. आणि मग त्याचा दोन तीन दिवसांनी फोन येतो की शेजारच्याच काकू डबा देत होते पण मला माहीत नव्हतं, मी दुसरीकडून आणत होतो, आता माझं छान चाललंय, झाली दुःख निवृत्ती झाली. या दुःख निवृत्तीला अत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणत नाहीत, कारण चार दिवसांनी त्याचा फोन येतो की जरा ताप आलाय, झोपलंय, दुःख सुरू झालं. हे जे दुःख आहे ते आपल्या देहभावनेच्या सापेक्ष दुसऱ्याला जे मी माझं समजलं म्हणून परत आलेलं दुःख आहे. आणि अशी चिकार दुःख संसारात आहेत, गणना करता येणार नाही आणि वारंवार उद्भवतात, वारंवार ती निवारली जातात. ती निवारली जातात तेव्हा तो केवढा रिलॅक्स होतो, बस मस्त छान झाला चला, आणि मग परत तो त्याच्यात सापडतो. असं घडत राहतं. आता ही अत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे निरतिशय सुख जेव्हा प्राप्त होतं तेव्हा देहभावनात झडझडून जाते, विसर पडतो स्वतःच्या देहाचा, म्हणून जे देह संबंधित आहेत त्यांचाही विसर पडतो आणि त्यावेळेला जी अस्तित्वात आहेत दुःख तर तीही आठवेनाशी होतात, तीही आठवेनाशी होतात. आणि तो केवळ सुखामध्ये असतो, सुखाच्या साम्राज्यात जणू असतो, त्याला अत्यंतिक दुःख निवृत्ती असं म्हणतात. स्वामीजी असं सांगत असत आणि आपणही तेच सांगत असता, साधकाला बोध झाला की त्याला हे कसे कळून येते, बोधाच्या वेळेलाच कळून येतं. जेव्हा बोध होतो तेव्हा सुखप्राप्ती होते, ती अत्यंतिकच असते. ती सुखप्राप्ती निरतिशयच असते आणि दुःखाचा संस्पर्श देखील नसतो. त्याच्यातून बाहेर आला आणि देहबुद्धीवर आला की परत या गोष्टी सुरू होतात. असं करत करत तो निश्चयात्मक ज्ञानावर येतो आणि आला तर निरतिशय सुखाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती असं त्याच्या ठिकाणी होईल. ज्ञाता देखील जेव्हा देहभावनेवर येतो, त्याला एक देह असतो आणि संपूर्णपणाने आत्मभावनेवर सदा सर्व काळ ज्ञाता नसतो, राहू शकत नाही. जर राहील तर त्याचा देह पडेल, तो देह टिकून ठेवू शकणार नाही. असं असल्यामुळं ज्ञाता देखील त्याची जी त्या त्या वेळची उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टांची सुख आणि दुःख अनुभवण्याची शक्यता असते, पण तेही देहबुद्धीमुळेच असतं. सगळ्यांना सारखाच नियम असतो, ज्ञात्याला देखील तोच नियम असतो. या सगळ्याची परिसमाप्ती, मात्र तो चटकन पूर्वस्थितीवर येतो. ज्याला स्थितीस्थापकत्व असं म्हणतात, रबर ताणलं की परत जसं आपल्या मूळ स्थितीला येतं. उदाहरणार्थ स्वामीजींचे जावई गेले, तेव्हा त्यांनी ज्या भेटी ठरलेल्या होत्या फोन करून कोणीतरी सांगितलं की आज स्वामीजींच्या घरी येऊ नका, त्या भगिनींना सांगितलं. कारण त्यावेळेला दुःख झालं. स्वामीजी म्हणायचे की ज्ञाता जरी झाला तरी त्याचं मन म्हणजे काही पळी आहे का, की ते श्रीखंडातही बुडवलं तरी आणि पिठल्यातही बुडवलं तरी, पळीला जसं डावाला त्याचं काहीच नाही, तसा ज्ञाता नसतो. त्याला एक देह आहे, त्या देहाची एक विशिष्ट भावना, काही एक भावना त्याच्या ठिकाणी आहे, त्याला देह संबंधित आहेत, त्यांच्या सुख दुःखांचाही त्याला स्पर्श होतो. पण त्या भगिनी असं म्हणतात की लगेच साधारण 40-50 मिनिटांनी त्यांचा फोन आला की ये तू, ठरलं त्याप्रमाणे ये. कोणीतरी फोन करून सांगितलं की नका येऊ आणि स्वामीजींचाच फोन आला की ये. त्या गेल्या तेव्हा त्यांना समजलंही नाही की काय झालं, स्वामीजी नेहमीसारखे बोलले वगैरे. आणि जाताना त्यांना कळलं की स्वामीजींचे जावई गेले म्हणून पहिला फोन आलेला होता की तू येऊ नकोस. असा सुखदुःखाचा थोडासा खेळ ज्ञात्याच्या बाबतही चालू असतो, पण ते लगेच जाग्यावर येतात. थोडक्यात, हा देह असेपर्यंत साधना करता करता आपण योग्य बोधाच्या दिशेने चाललो आहोत हे आम्ही कसे समजायचे स्वामीजी? समजलं तुम्हाला आता? मी जे उत्तर दिलं त्याच्यावरूनच समजलं की तुम्ही कसं समजायचं. हे प्रथम साधनेच्या वेळेस जमतं, चिंतनाच्या वेळेस जमतं, नंतर विवेकाने तुम्हाला तुमच्या व्यवहारामध्ये ते जमवायचं आहे त्यावेळेला देखील सुख दुःखाचा स्पर्श विवेक करत असताना देखील विवेक ही बाजूला पडून तुम्हाला होईल. तुम्ही विवेकाने तो स्पर्श बाजूला सुख दुःखाचा करून परत आत्मभावनेमध्ये राहायचे, मग सत्संगाने हे सगळं जातं. तुमच्या स्वतःच्या ध्यानांनी जाईल, पण कधी कधी सत्संग हा जबरदस्त उपाय. तुम्ही संतांच्या जवळ जाऊन बसलात की तिथून तुम्हाला ऊर्जा मिळते. मी असं ऐकले की गुरुदेव रानडे पत्र पाठवत असत उमदीकर महाराजांना की मन जरा अस्वस्थ झालंय वगैरे, तर उमदीकर महाराज त्यांना बोलवून घेत असत आणि ते उमदीकर महाराजांच्या घरी 8 दिवस राहायला जात असत आणि मग तिथं त्यांच्या सहवासात श्रवण करून ते परत ठीकठाक होत असत. त्यांचं जीवन फार मोठं होतं, उच्च पदस्थ होते, व्हाईस चॅन्सेलर होते, त्याच्याही आधी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या होत्या. तर आणि तिथून जाताना ते तिथं जो केर काढला जायचा त्यांच्या देवघरामध्ये, तो सगळा केर एका डब्यामध्ये भरून घ्यायचे गुरुदेव, आणि जेव्हा मग तसे प्रसंग परत आपल्या ठिकाणी गेल्यावर 8 दिवस राहिला म्हणजे वर्षभर मुक्ती नसते ना, परत घरी गेल्यानंतर 1-2-4 दिवसांनी जर तसं काही झालं वाटलं तर मग तो अंगारा म्हणून लावायचे. माझे स्वामीजी चाललेले आहेत ज्या देवघरात, त्या देवघरातली ही धुली आहे त्याचा अंगारा लावायचे. आणि कोणी जर आलं, साधनं नीट होत नाही, नेम नीट होत नाही, मन नीट लागत नाही, तर म्हणायचं अरे हा अंगारा घे, हा अंगारा लाव म्हणजे होईल. आपला देह असेपर्यंत आपल्याला ही खटपट करावीच लागेल, प्रत्येकाला करावी लागेल. तुम्हाला करायला लागेल असं सांगत असताना मीही त्याच्यातून सुटू शकत नाही, प्रत्येकाला हे करायला लागेल. स्वामीजी तिथे पलंगावर पडून असायचे आणि म्हणायचे की ते आहेत ना सगळे ज्ञानोबा, स्वामीजी, तुकोबा, ते सगळं बघून घेतील. अडचणीच्या वेळा यायच्या, तेही थोडे अस्वस्थ व्हायचे, पण थोड्यांना म्हणायचे की हे सगळे आहेत ना, आपण कशाला काळजी करायची, त्यांच्या इच्छेप्रमाणे होईल, आणि सुटायचे त्याच्यातून. असंच आपण ही करावं. एक 1/2 मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.